नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसी अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठा दिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपथयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथिरक्षय ऐलभृदा यौव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्द्वशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् विष्मो यश्च नोद्वेष्टितम् वोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु। तमुष्टु हि यस्विशुस्तु धन्वा यो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् दुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमुयुतम् पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम। परमपूजनीय स्वामी माधवनाथ आणि परमपूजनीय माधवश्री सरलाताई यांच्या सहजीवनातील अनुभवलेले काही मौलिक क्षण मौलिक आठवणी याबद्दल सद्भक्त सौ भाग्यवती रेवती तैली मये आज आपल्याला सांगणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथ आणि सौ सरला मातोश्रींच्या सहवासातील काही क्षण। पूजनीय स्वामी माधवनाथ आणि सौ सरला मातोश्री यांचे सहजीवन आणि त्या उभयतांचा मला लाभलेला सहवास ह्याचे दर्शन आपण काही भागातून पाहूया। 1982-83 दरम्यानची गोष्ट। तेव्हा आमचे जोशी कुटुंब वडिलांच्या बदलीमुळे औरंगाबाद येथे राहत होते। त्यावेळी सद्भक्त योगिनीताई ताडे श्रीयुत ढमढरे काका काकूंच्या घरी उतरल्या होत्या। त्यांना काही अपघात झाल्याने त्या विश्रांतीसाठी तेथे आल्या होत्या। योगिनीताई आणि माझ्या आईची ओळख असल्याने आम्ही योगिनीताईंना भेटायला जात असू। त्यांची प्रवचने रसाळ होत, तीही ऐकायला आम्ही जात असू। एकदा आम्हाला समजले की योगिनीताईंचे सद्गुरू स्वामी माधवनाथ हे ढमढरे काकांकडे येणार आहेत। हे ऐकून मी प्रभावित झाले। आपल्या शिष्याला भेटायला सद्गुरू येणार, किती प्रेमळ सद्गुरू आणि किती भाग्यवान शिष्य। फलक। तेथेच ढमढेरे काकांच्या घरी मला पूजनीय स्वामी माधवनाथांचे दर्शन झाले। बंगल्याच्या मागे विपुल वनराई होती। मागच्या अंगणात संध्याकाळी संधिप्रकाशाची तांबूस आभा सर्वत्र पसरली होती। तेथे पाटावर एक तेजपुंज व्यक्ती बसलेली मी पाहिली। माझ्या आयुष्यातील हे स्वामी माधवनाथांचे प्रथम दर्शन होते, माझ्या जीवनातील अत्यंत महत्वाचा क्षण, शुभकारी पुण्यप्रद दर्शन। त्यांनी भगवी लुंगी नेसलेली होती, अंगावर उपरणे रुळत होते। त्यांनी एक हात त्यांच्या तळपायावर ठेवला होता। मी दुरूनच हात जोडून नमस्कार केला, आशीर्वादाचा हात उंचावल्याचे मला दिसले। त्यानंतर 3-4 वर्षे गेली, आम्ही पुण्यात आलो। 1985-86 साली माया अपार्टमेंट मध्ये गुरुवारी त्यांचे पुनर्दर्शन झाले। गुरुवारी सत्संग होता, सत्संग संपला, नमस्कारासाठी रांग तयार झाली। आम्ही रांगेत शेवट उभे होतो। आमचा नंबर आल्यावर मी आणि आई पुढे गेलो। पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेली स्वामीजींची मूर्ती अतिव प्रसन्न दिसत होती। मुखावर विलोभनीय हास्य होते, डोळ्यावाटे करुणा पाजरत होती। मी त्यांना वाकून नमस्कार केला। डोकेवर उचलताना मला त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या मातोश्री सरलाताई दिसल्या। त्या सौ सरला मातोश्री असल्याचे नंतर समजले मला। वयोवृद्ध तपोवृद्ध अशा तेजस्वी सरला मातोश्रींचे दर्शन फार दैवी भासले। उंच गौरवर्ण, लालसर नऊवारी साडी, चेहऱ्यावर सात्विक हास्य, अशा या पतिव्रता स्त्रीला नमस्कार करावा असे मला सहजच वाटले आणि मी नमस्कार केला। इतक्यात माझ्या आईचे शब्द माझ्या कानावर आले। ती म्हणाली, स्वामीजी, ही माझी मुलगी, यावर्षी बीए झाली आहे। स्वामीजी माझ्याकडे अंगुली निर्देश करत म्हणाले, सांग हिचे लग्न करतेस का ते। स्वभावार हात फिरवत ते म्हणाले, इथे जवळपास देऊ गेला आहे एक मुलगा, मिलिंद लिमये। हो, चांगला मुलगा आहे, सरला मातोश्रीही उत्साहाने सांगू लागल्या। स्वामीजींच्या या अनपेक्षित प्रश्नाने माझी आई गोंधळली। यांना विचारून सांगते, आई म्हणाली। या तिघांच्या संवादाने मात्र मी गांगरून गेले। मला अनुग्रह हवा होता। स्वामीजी तर लग्नाचे विचारत होते, आता अनुग्रहाचे काय होणार असा प्रश्न मला पडला होता। पण ते करतील ते योग्यच असणार असा विश्वासही वाटत होता। पूजनीय स्वामीजी विषयीची ओढ अनिवार्य होती, पण त्यांचे कार्य आणि तेथील लोक याविषयी मला काहीच माहिती नव्हती। स्वामीजी आणि सरला मातोश्रींचे इथे दर्शन मिळू शकते इतकीच माहिती मला त्यावेळेला होती। एका सायंकाळी 7:30-2:00 मिनिटे कमी असताना स्वामीजी त्यांच्या घरातून समोरील ध्यान मंदिरात जात होते। इतक्या जिन्यातून मी वर आले। त्यांना पाहून स्वामी अशी अनाहूतपणे हाक मारली। त्यांनी ओ दिली आणि ते थांबले। एखादा मिनिट ते माझ्याशी खूप आस्थेने बोलले आणि नंतर लगेच केंद्रात निघूनही गेले। मागोमाग पांढऱ्या शुभ्र साडी परिधान केलेल्या मातोश्रीही केंद्रात गेल्या। आता विचार करता वाटते केवढी मोठी ही व्यक्ती। तिला केंद्रात जायच्या वेळेला मी थांबवले होते, पण त्यांनी नाराजीही दाखवली नाही की घाई गडबडही दर्शवली नाही। त्यांच्या व्यक्तिमत्वातील अमानित्व सहजतेच्या आवरणाखाली झाकून राहिलेले होते असे ते फार सहज साधेपणाने वागत, त्यामुळे त्यांच्याविषयीचा प्रेमादर अजूनच जुणावतो। याच दरम्यान माझ्या आईचे एक मोठे ऑपरेशन झाले। तिचे हॉस्पिटल माया अपार्टमेंटच्या जवळच होते, त्यामुळे स्वामीजींच्या दर्शनाची संधी मला मिळत असे। आईलाही ते प्रसाद देत एकदा दुपारी 12:00 सुमारास मी स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले। हॉस्पिटलच्या आवारातील प्राजक्ताच्या झाडाची थोडी फुले स्वामीजींसाठी मी हातातून नेली। मी त्यांच्या खोलीत गेले, ते कॉटवर बसलेले होते। त्यांनी माझ्या आईच्या तब्येतीची चौकशी केली। मी त्यांच्यासमोर गुडघ्यांवर बसले। माझ्या हाताच्या उष्णतेने थोडीशी कोमेजलेली ती फुले मी त्यांना दाखवत विचारले, वाहू का? ते किंचित पुढे झुकले, त्यांनी हाताची ओंजळ केली। मी ती फुले त्यांच्या हातावर दिली. ती त्यांनी हळुवारपणे मस्तकाला लावली, मग बाजूला ठेवली. मी त्यांच्या श्रीचरणांना नमस्कार केला. कोमेजलेली ती प्राजक्ताची फुले रत्ने स्वीकारावीत इतक्या महान भावाने त्यांनी स्वीकारली होती. सौ मातोश्रींनी ती फुले ज्ञानोबांच्या पायी वाहिली. त्या दोघांनी त्या फुलाचा, त्या भावाचा आदर राखला होता. त्यांच्या प्रेमाची जातकुळच निराळी. वास्तविक या त्यांच्या भेटीत ते फारसे काही बोलले होते असे नाही, पण त्यांच्या प्रेमभावाचा एक अनोखा ठसा माझ्या मनावर उमटला होता हे खरे. आईचं ऑपरेशन झाल्यावर काही दिवसांनी स्वामीजी आणि मातोश्रींना आमच्या घरी पाद्यपूजेसाठी बोलावले. दुपारी 11 ची वेळ ठरली होती. त्यावेळी त्या दोघांची अंडा नेण्याची व्यवस्था आम्ही करू शकलो नाही, परंतु ही गोष्ट त्यांनी मनावर घेतली नाही. ठरल्याप्रमाणे ते 11 वाजता आले. घरातील हॉल झेंडूच्या माळांनी सजवला होता. मोगऱ्याच्या माळा लावल्या होत्या. त्या दोघांचे उच्चासन सजवलेले होते. पूजेसाठी माझ्या आईचे आई वडील, मावशी, मामा असे काही जणही आले होते. पूजनीय स्वामीजी आणि सौ सरला मातोश्रींनी घरात पदार्पण केले. पांढऱ्या शुभ्र वेशातील स्वामीजी प्रसन्न मुद्रेने सर्वांकडे पाहत होते. शेजारी मातोश्री सरलाताई उभ्या होत्या. सोजवतेची जणू मूर्तीच. रेशमी साडी नेसलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. नमस्कार करत दोघे घरात आले. ते आसनस्थ झाले. पाद्यपूजा मोठ्या प्रेमाने झाली. माझ्या आई वडिलांनी पूजा केली. त्यानंतर माझे आजोबा स्वामीजींना नमस्कार करण्यासाठी पुढे आले. त्यांचे नाव श्रीयुत कृष्णाजी लक्ष्मण टापरे. पूजनीय स्वामीजींचे ते समकालीन. त्यांचा सराफीचा कट्टा होता, पण त्याही पेक्षा महत्वाचे त्यांनी संतांची खूप सेवा केली होती. जोग महाराज, पूजनीय सोनूपंत दांडेकर, पूजनीय धोंडा महाराज देगलूरकर यांचा निकटचा सहवास त्यांना लाभला होता. सोनूपंत दांडेकरांच्या सांगण्यानुसार मध्यमवर्गीय लोकांसाठी त्यांनी दिंडी काढली. आयुष्यभर हे व्रत जीवापाड जपले. आजोबा स्वामीजींसमोर खाली बसले. स्वामीजींचे पाय चेपू लागले. त्यांचे दोन्ही हात हातात घेत स्वामीजी नको नको असे म्हणू लागले, तरी आजोबांनी त्यांचे पाय चेपले. स्वामीजी सर्वांना म्हणाले, पहा भाव कसा असतो ते. आजोबांनी त्यांच्या चरणावर आपले मस्तक टेकवले. स्वामींनी त्यांना जवळ घेतले. स्वामीजी सर्वांशी गप्पा मारत होते. मावशींनी त्यांना विचारले, देवाचे खरेच दर्शन होते का? त्यावर स्वामीजी म्हणाले, हो तर होतेच. इतके संत महात्मे होऊन गेले, त्यांना सर्वांना दर्शन झाले का नाही? झालेच ना. त्यांचे शब्द असत्य ठरणार नाहीत, पण भगवंत ओळखता मात्र आला पाहिजे. त्याला शोधायची जागा सुद्धा संतांकडून समजून घेतली पाहिजे. भगवंताचा शोध आपल्याच हृदयात लागतो. त्यानंतर घरातील सर्वांनी त्यांना नमस्कार केले. मीही नमस्कार करून त्यांना मी हार्डबोर्डवर काढलेले एक चित्र दिले. स्वामीजींनी ते चित्र प्रेमाने स्वीकारले. नीट पारखून पाहिले. मातोश्रींच्या हातात दिले. त्यांनीही ते चित्र पाहिले. वा छान आहे. दोघांनी कौतुक केले. इतक्या प्रेमाने कौतुक केले की मोठ्या चित्रकारानेच ते चित्र जणू काढले होते. वास्तविक ते चित्र अगदी सामान्य होते. नमस्कारानंतर फराळ झाला. त्यांना जाण्यासाठी माझ्या भावाने रिक्षा आणली. सर्वांचा निरोप घेऊन स्वामीजी बाहेर पडले. सौ सरला मातोश्रींनी रिक्षेत बसताना माझ्या चित्राची पिशवी हातात धरली होती. घर आवडताना माझे चित्र त्यात जागा बदलून ठेवत. मी गेले की आई सरला आई म्हणत, हे बघ तुझे चित्र इथे ठेवले आहे. तेव्हा मला आनंद होई, पण आश्चर्यही वाटे. कलात्मक दृष्ट्या सामान्य दर्जाचे चित्र असताना त्यांनी ते चित्र जपून ठेवले होते. याचे रहस्य पुढे उलगडले. पुढे 4-5 वर्षांनी स्वामीजी मला म्हणाले, मी तुला आपले मानले आहे. ते तू चित्र मला दिलेस ना, तेव्हापासून मी तुला आपले समजतो. त्यांच्या प्रपंचातील मी एक होऊन गेले. स्वामीजींचा हा जगाचा प्रपंच सौ सरला मातोश्रींनी आपलाच मानला होता. स्वामीजींचे माझ्याविषयीचे प्रेम जपताना आईने स्वतःच्याही प्रेमाचा रंग त्यात मिसळला होता. स्वामीजी दुसऱ्याच्या थोड्याशा प्रेमानेही त्या व्यक्तीशी कायमचे जोडले जात. त्या दोघांची प्रेम करण्याची रीतच जगावेगळी आहे. त्या प्रेमाभोवती आपले संपूर्ण भावविश्व सहज गुंफले गेले होते. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
हरी हरी. हे माताई आपण तुम्हालाही सांगणार आहे ना,
त्रिभंगी देवुडा ठाण मांडुनिया त्रिभंगी देवुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देवुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. गोविंदू माये गोपाळू गोविंदू माये गोपाळू गोविंदू माये गोपाळू सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुवो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुवो परमानंदुवो कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हरपले मन हरपले मन त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकाळ राहिला अकळ शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ राहिला अकळ राहिला अकळ बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनी आमाये कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमा तळी वेणू कल्पद्रुमा तळी वेणू कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे
मीच तो परमात्मा इतर गुणदोष माझ्याजवळ नाहीत पाप पुण्य नाही असा थोडाफार भाव धरून शांत बसल्यास ध्यानाशिवाय असा प्रयोग केल्यास एक प्रश्न उठतो की ध्यानातील शांती आणि ध्यानाशिवाय नुसते बसून जाणवणारी शांती एकच असते का म्हणजे तेच ते स्वरूप असते का परमात्म्याची जाणीव याही रीतीने ठसते का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती चिंतनाचं एक सामर्थ्य आहे चित्त चिंतनीय वस्तूशी तदाकार होतं चित्त ज्याचं चिंतन आपण करतो आहोत त्याच्याशी समरस होतं हे चित्ताचं वैशिष्ट्य आहे एखादा लोभी असतो तो धनाशी म्हणजे धनाच्या भावनेशी एकरूप होतो त्याचं चित्त त्या धनाच्या भावनेपाशी चांगलंच पक्क जाऊन बसतं मानाच्या भावनेपाशी देखील चित्त अगदी पक्क जाऊन बसतं इतकं की मनुष्य पार मानी होऊन जातो चित्ताचं हे वैशिष्ट्यच आहे की चित्त जी भावना करतं त्या भावनेशी ते समरस होतं ध्यानात जेव्हा विचार उठतात तेव्हा देखील आपल्याला हा प्रश्न जाणवतो एखादी वृत्ती उठली की चित्त आत्मस्वरूपाजवळ असलं तरी देखील त्या वृत्तीपाशी जाऊन राहतं ते ताबडतोब आत्मस्वरूपाला सोडतं आणि चित्त त्या विचाराशी समरस होतं काही वेळ वाया जातो तुमचा 2-5-10 मिनिटं त्यावेळेला तुम्ही कुठे असता तुम्ही चित्ताबरोबर असता आणि चित्त विषयाबरोबर असतं किंवा ज्याचं चिंतन ते करत असतं त्याच्याबरोबर असतं आणि तेव्हा बाकीच्या जगताचं भान हरपलेलं असतं म्हणजे तुम्हाला असं अनेक वेळेला वाटतं मनानी की ध्यानाला बसलेलं असताना आपण सगळं विसरावं पण तो अनुभव तुम्हाला विचार करताना येतो सगळं विसरून जाता स्वतःला देखील विसरतो इतका चिंतनीय विषयाशी तदाकार होतो तद्रूप होऊन राहतो चिंतनीय विषय जर स्थूल असेल तर स्थूलाशी तो तदाकार होतो म्हणजे काम अथवा कामना त्याच्याशी रमून जातो। ज्या मानसिक विषय समजले जातात म्हणजे मानाची आवड, सत्तेची आवड, हेही हा प्रत्यक्ष विषय आहे पण मानसिक खूप आहे। अशा विषयांबरोबर देखील चित्त चांगलं समरस होतं, अगदी अगदी एकरूप होऊन जातं। स्थूल विषयाबरोबर जसं चित्त समरस होतं तसं जे सूक्ष्म विषय आहेत त्याच्याशीही चित्त समरस होऊ शकतं। उदाहरणार्थ आपण अविनाशी आहोत या भावनेशी चित्त जर समरस होऊ गेलं तर तुम्ही देहाला विसरता। तेव्हाही जसे देहाला विसरत असता अवतीभोवती सगळं विसरता, आपण अव्यक्त आहोत, आपण अविनाशी आहोत, आपण गुणरहित आहोत, सत्व रज तम याचा आपल्याशी संबंध नाही, आपण त्रिगुणातीत आहोत, आपण सत म्हणजे अविनाशी, चित म्हणजे चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, असं जर चिंतन केलं तर या चिंतनाने त्या त्या भावाशी चित्त समरस होऊ पाहतं। वेदांतामध्ये म्हणूनच चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतनानी एकरूपता ही साधना सांगितली आहे। एवढंच नव्हे तर ध्यानापेक्षा बलिष्ठ साधना सांगितली आहे, कारण नंतर तुमचं चित्त चिंतन करायला असमर्थ होतं आणि ते भावाशी तदाकार होतं। चिंतनीय विषय जर व्यापक असेल आणि सूक्ष्म असेल तर चित्त हे जड आहे, असं असल्यामुळे व्यापकाला जर गवसणी घालायला गेलं तर चित्तरहितता येते, चित्त फाटून जातं, चित्त नाहीसं होतं। आणि तुम्ही आपण अविनाशी, आपण आनंदरूप, आपण शांत स्वरूप अशा प्रकारची स्थिती अनुभवता। मी तो परमात्मा याचा हाच अर्थ आहे की आपण अव्यक्त, अचिंत्य, अविनाशी, निर्गुण, जाणीवरूप, ज्ञानस्वरूप, निवांत, निश्चिंत, निर्भय, निष्काम, भयरहित, कामनारहित, निष्काम, आनंद स्वरूप, शांत स्वरूप, प्रेमस्वरूप, असं म्हणता म्हणता तुम्ही तेथे प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, अशा प्रकारे आत्मरूप होऊन राहता, चित्तही नाहीसं होतं। ही अवस्था फार मोठी समजली जाते। त्यांनी असं विचारलेलं आहे की इतर गुणदोष माझ्याजवळ नाही, मीच तो परमात्मा, हे तसं स्थूल चिंतन आहे। कारण इथं मी याचा अर्थ जेव्हा गुणदोष माझ्याजवळ नाहीत तर देहाजवळ नाहीत का, देहाच्या पलीकडे असणारा जो आत्मा आहे त्याला गुणदोष स्पर्शत नाहीत। देहधारी व्यक्तीला गुणदोषांची, जन्म मरणाची, मान अपमान याची, शीत उष्ण याची न कळत जाणीव राहते, म्हणून गुणदोषांची चर्चा येते। आत्म्याच्या ठिकाणी गुणही नाही, दोषही नाही, जन्मही नाही आणि मृत्यूही नाही। पण सुरुवात झाली कुठून तरी ही चांगली गोष्ट आहे, म्हणून चिंतनाची तशी प्रत्येकानेच सवय करावी। अशा प्रकारचं चिंतन करण्याच्या आधी थोडी पूर्वतयारी असावी। जेव्हा व्यापकाच्या संदर्भात चिंतन करायचं असतं तेव्हा खरं खुरं अगदी खऱ्या रीतीने आपण निष्प्रपंच, प्रपंचरहित आहोत, आपण देहरहित आहोत, आपण अनिकेत आहोत, कुठलंच घर माझं नाही, माझे कोणीही नाहीत, ज्याला माझे इन्व्हर्टेड कॉमामध्ये, तसं कोणी नाही, मी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कुणाचा नाही, अशा अशा प्रकारचं चिंतन करत सर्व सुखी असावेत, द्वेषरहित, मत्सररहित, स्वार्थरहित, दयेचं, करुणेचं, समाधानाचं असं जीवन मला अपेक्षित आहे, अशा अशा प्रकारचा भाव धरला की आपलं चित्त तरल होतं आणि अशा तरल चित्तानी हे चिंतन शक्य होतं. नुसताच बसलाय आणि मी परमात्मा आहे, मला गुणदोष नाहीत, हे फार वरवरचं झालं. त्याच्याकरता एक तयारी पाहिजे. अशी तयारी करत प्रत्यक्ष चिंतनाला सुरुवात 5-10 मिनिटांनंतर होईल आणि त्याच्यामध्येही मध्ये मध्ये थोडंसं थांबणं आणि त्या भावाशी एकरूपता अशी असावी. असं जर झालं तर ध्यानाने जी शांती मिळते तीच शांती या चिंतनाने देखील मिळते. नामस्मरणाने देखील अशी शांती मिळते, ध्यानाने देखील अशी शांती मिळते. शांती ही एकच साधने अंती मिळणारी जी शांती ती या प्रकारे मिळते. त्यांनी असं म्हटलं की ही ध्यानातील शांती आणि ध्यानाशिवाय नुसते बसून जाणवणारी शांती एकच असते का? शांती ही एकच असते. परमात्म्याची जाणीव या प्रकाराने देखील ठसते. चित्तामध्ये चित्त चालवणं अपेक्षित आहे आणि ध्यानामध्ये चित्त रोखणं अपेक्षित आहे, चित्ताचा निरोध अपेक्षित आहे. कधी कधी चित्त चालवण्याची जशी सवय असावी तसं चित्त चालवणं हे खूप खोल घेऊन जात नाही असं होतं. सरावानी सवयीनी तुम्हाला जडत्व आल्यामुळं केवळ ते विचारात जमा होतं तेव्हा मात्र शांती मिळत नाही. ध्यानामध्ये हमखास शांती मिळते जर चित्त अचित्त झालं तर, चित्तरहितता आली तर, वृत्तीरहितता आली तर, वृत्तीरहिततेच्या पश्चात वृत्ती ज्याच्या अधिष्ठानावर उठत होती तो शांत स्वरूप, प्रेमस्वरूप, आनंद स्वरूप आपणच असं प्रत्ययाला येतं. गुरुपदिष्ट साधना, याला चांगलं उत्तर असं की गुरुपदिष्ट साधना आहे ती प्रधानत्वाने करावी. आपल्या सद्गुरूंनी जर नाम दिलं असेल तर ती प्रधान साधना समजावी, ध्यान सांगितलं असेल तर ती प्रधान साधना समजावी, ती करावी. आणि या ज्या साधना आहेत या साधना ध्यानाव्यतिरिक्त वेळेमध्ये जर वेळ मिळाला तर नक्की करावी. कोणती ना कोणती साधना करावी. कधी नामस्मरणाची साधना जमवावी, ध्यान ही प्रमुख साधना असेल तर, कधी स्तोत्र म्हणता म्हणता समरस व्हावं, शांतीचा समाधानाचा प्रत्यय घ्यावा, कधी चिंतनाने समाधानाचा शांतीचा प्रत्यय घ्यावा, असं सगळं करत राहावं. या प्रकाराने परमात्म्याची जाणीव आपल्या ठिकाणी निश्चित ठसायला मदत होते. असा हा प्रश्न मी काही दिवस वर घेऊन खाली घेऊन येत होतो आणि इतर प्रश्न होते म्हणून तो वर घेऊन जायला लागत असे. एक अभंग ऐकूया. या अभंग म्हणा.
सायलेंट वर होता ना. नहीं लागत है.
ठीक है ठीक प्रारब्धाच्या काही भागामुळे आत्ताची पारमार्थिक गती मंदावत असेल तर काय करावे? या दुष्टचक्रातून सुटका होऊ शकते ना? कृपया मार्गदर्शन करावे असं म्हटलेलं आहे. प्रारब्धाचा कोणता भाग की ज्या भागामुळे पारमार्थिक गती मंदावते आहे हे कोणाचा प्रश्न आहे माहीत नाही, पण कळत नाहीये. प्रारब्धामुळे परमार्थाची गती मंदावत असेल तर काय करावं असं विचारलेलं आहे. आणि या दुष्टचक्रातून सुटका होऊ शकते ना असं विचारलेलं आहे. प्रारब्ध ही नक्की गोष्ट असते. प्रारब्ध दैवम चैवात्र पंचमम असं गीतेनेच मानलेलं आहे, त्यामुळे प्रारब्ध ही गोष्ट नक्की आहे. प्रारब्ध याचा अर्थ आपल्याबाबत घडणारी अकल्पित घटना. आपण प्रयत्न केलेले नसताना, आपण त्या दिशेने चाललेले देखील नसताना कधी कधी होणारा अचानक लाभ अथवा अलाभ, या गोष्टी प्रारब्धामध्येच येतात. प्रारब्ध आणि कर्म हे बरोबर चालतं, आपला जन्म हे कोणाचं तरी जर कर्म असेल तर कोणाच्या तरी पोटी जन्माला येणं हे आपलं प्रारब्ध आहे. प्रारब्ध आणि कर्म हे अतिशय बरोबर चालतात. एक पाऊल कर्माचं आणि एक पाऊल प्रारब्धाचं किंवा दैवाचं, अशा प्रकारेच प्रत्येकाचं जीवन जवळपास चाललेलं असतं. केवळ कर्माची पावलं उचलत असताना जेव्हा अडथळे येतात तेव्हा प्रारब्ध नावाची काहीतरी गोष्ट आहे हे पटायला सुरुवात होते. आपण जी कर्म करतो त्या कर्मांचे परिणाम किंवा फळं जी मिळत असतात ती कधी कधी लगेच मिळत नाहीत, कालांतराने मिळतात. काही कर्म लगेच फलोन्मुख होतात, काही कालांतराने फलोन्मुख होतात. त्याची संगती आपल्याला लावता येत नाही. जेव्हा कालांतराने फलोन्मुख होतं एखादं कर्म तेव्हा त्याची संगती लावता येत नाही. म्हणून जे फळ आपल्याला मिळालं आणि ज्याची संगती लावता आली नाही त्याला प्रारब्ध म्हणण्याची रीत आहे किंवा दैव असं म्हणण्याची रीत आहे. प्रत्यक्षतः ते आपल्याच कर्माचं फळ असतं, फक्त आपल्याला माहीत नसतं की आपल्या कोणत्या कर्माचं हे फळ मिळालेलं आहे. आणि या जन्मात जी कर्म केली त्याचीही फळ सावकाश मिळण्याची शक्यता असते. आणि पूर्वी केलेल्या पूर्वजन्मी केलेल्या कर्मांची देखील फळं मिळत राहतात. त्यामुळे कोणतं फलोन्मुख कर्म होऊन आपल्याला फळ मिळतं याचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला प्रारब्ध असं म्हणण्याची पद्धत निर्माण झाली. हे जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध एक प्रकारे तुम्हाला आंतरव्यक्तींनी तुम्ही कर्मामुळे जे घडता, मी एका व्यक्तीशी चांगला वागलो त्याची माझी परत कधी भेट झाली नाही, मी अजून एका व्यक्तीशी चांगला वागलो त्याची माझी परत कधी भेट झाली नाही, असा मी 100 व्यक्तींशी चांगला वागलो की जे माझ्या जीवनात कधीच आले नाहीत. पण या सगळ्या चांगल्या वर्तनाचं अंतरफळ मला मिळत गेलं, ते म्हणजे माझ्या स्वभावाच्या अंगाने, माझ्या प्रकृतीच्या अंगाने ते मला मिळालं. माझं बोलणं चालणं विश्वसनीय झालं, मी जेव्हा कोणाचं चांगलं केलं किंवा मदत केली तेव्हा मदत करण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्या 100 लोकांची जरी भेट झाली नाही तरी या गुणांकडे आकृष्ट होऊन कोणीतरी अचानक मला मदत करतो. म्हणून प्रारब्ध हे कधी कधी तुमच्या स्वभावामुळे तुमच्यापर्यंत आलेल्या गोष्टी राहतात. तुम्ही एकाला फसवलत, तुम्ही दुसऱ्याला फसवलत, तुम्ही तिसऱ्याला फसवलत, असं करता करता तुम्ही फसवे झालात. तुम्हाला आता कळतही नाहीये की आपण फसवण्याच्या दृष्टीने विचार करतोय, आपण केवळ आपलाच विचार करतोय हे आता तुम्हाला समजेन असं झालं. पण लोकांना समजतं ना, लोक तुम्हाला दूर ठेवायला लागतात, लोक तुम्हाला तशा प्रकारची वर्तणूक ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतात आणि मग तुम्हाला गोंधळ होऊन जातो की माझं तर काहीच चुकत नाहीये, म्हणजे तुझ्या स्वभावात चूक आहे हे तुझ्या लक्षात येत नाही. कारण सगळं स्वतःच्याच अंगाने विचार करायची पद्धत निर्माण झालेली आहे. पण लोकांना कळतं आणि लोक त्याला अचूक तशा प्रकारे वर्तणूक लोकांची त्याच्याबाबत राहते. तो असं म्हणतो की कितीही केलं तरी प्रारब्धच माझं तसं आहे, काय होतंय कोण जाणे, काय चुकतंय कोण जाणे. म्हणून एका प्रकारे प्रारब्ध वेगवेगळ्या प्रकारे फलोन्मुख होतं, पण ते कधी कधी प्रारब्ध म्हणजे तुम्ही केलेल्या कर्मामुळे तुम्हाला मिळणारं अंतरफळ म्हणजे तुमच्या चित्तावर मनावर बुद्धीवर झालेला परिणाम आणि त्यामुळे तुमचा घडलेला स्वभाव आणि त्या स्वभावाचं वर्तन जग पाहतं आणि तुम्हाला वागणूक देतं तशी। त्यालाही प्रारब्ध असंच ती व्यक्ती म्हणते। भीष्म शरपंजरी पडलेले होते, शेकडो बाण शरीरात घुसलेले आणि त्यामुळे ते कलंडले, एक प्रकारे बाणांची शय्या त्यांना झाली। भगवंत भेटायला आले तेव्हा हात जोडून ते म्हणाले की माझ्या कोणत्या कर्माचं हे फळ आहे, कारण देवव्रत भीष्म प्रतिज्ञेमुळे म्हणजे जी कधीच बदलली नाही अशा प्रतिज्ञेमुळे इतके पूजनीय झाले, परम भागवत होते, भगवंताचे भक्त होते, भगवंतांनी त्यांना पूर्वजन्मांचं स्मरण करून दिलं। एक एक जन्म तपासत असताना असं म्हणतात की 99 जन्मांपूर्वी म्हणजे आधीच्या 100व्या जन्मी ते राजपुत्र होते आणि शिकारीला जात असताना, शिकारीलाच जाता जाता बाणाच्या टोकानी एक सरडा त्यांनी उडवला आणि तो काटेरी फडावर जाऊन पडला आणि तिथं तडफडत नेला असं त्यांनी पाहिलं। स्वतःचं जीवन असं का झालं हे पाहताना, तर अशा प्रकारचं कर्म आपल्या हातून घडलेलं होतं असं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी हात जोडले, म्हणाले की हे वासुदेवा, तुझ्या विश्वामध्ये न्याय आहे, माझी काही तक्रार नाही। त्यामुळे मी एक सुचवतो की प्रारब्धाला ते कधी कधी भाग्य म्हणून देखील येतं, कधी कधी अभाग्य म्हणूनही वाट्याला येतं। हे न्याय म्हणून मिळालेलं आहे अशी भक्तीची भावना असावी। न्याय म्हणून मिळालेलं आहे, जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला असं असावं। माझ्याबाबत असं का, याचं कारण कोणी कोणाला उचलून देत नाही। जे व्यवहारी जगात देखील असं उगीच कोणी कोणाला काही देत नाही, तसं कर्माच्या न्यायामध्ये देखील तुम्हाला उगीच कोणी काही देत नाही। तुम्हीच जे कमावलेलं असतं तेच तुम्हाला मिळतं। असं असल्यामुळं न्यायानीच हे सगळं घडतं, एका न्यायानी किंवा नियमानी हे सगळं चाललेलं आहे। म्हणून याला कधी कधी विश्व हा भगवंताचा खेळ आहे असं म्हटलं जातं। खेळही अशाच करता म्हणतात की खेळातच सगळे नियम असतात। खेळ हा नेहमी नियमबद्ध असतो, कोणताही खेळ असला तरी त्याला नियम असतात आणि त्या नियमातच तो खेळला जातो। हत्ती सरळ चालायचा, उंट तिरका चालायचा, घोडा अडीच घर चालायचा। आता मी यायच्या आधी घरात अमेरिकन ओपन लागलेली होती, केदार पाहत होता, तर ते सगळं नियमाने चालतं। खेळ असेल तर आधी नियम ठरवावा लागतो। अगदी जुगाराला जरी बसले युधिष्ठिर आणि विदुर तरी नियम ठरवून घेतले आणि मग खेळले, कारण खेळ म्हणून खेळले। तसा हा जो खेळ आहे हा खेळ नियमाने खेळला जातो हे लक्षात घ्या। याला नियम आहेत, प्रारब्ध म्हणू नका, म्हणा, पण म्हणायचं असेल तर आमच्याच कोणत्या तरी कर्मांची फळं म्हणा त्याला। आणि ज्या न्यायाने तुमच्यापर्यंत प्रारब्ध आलं, जेव्हा अनुकूल प्रारब्ध येतं तेव्हा काहीच अडचण नसते, काही शंका नसते, सगळं कारण चांगलं चाललेलं असतं देहाच्या अंगाने ना, त्यामुळे कोणतीच शंका नसते, उलट छान आहे सगळं असं वाटत राहतं. जेव्हा प्रतिकूलता प्रारब्धाची लक्षात येते तेव्हा मग दुष्टचक्र वगैरे हे सर, पण प्रारब्ध किंवा कर्म हेच दुष्टचक्र आहे. म्हणून याला जर काउंटर करायचं असेल, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर सत्कर्म हाच उपाय आहे. जर कर्मामुळे अडकलो असेल तर कर्मामुळे सुटणार, त्याच्यापेक्षा दुसरा उपाय नाही. म्हणून कर्मामुळे जर आपण जिथं कोणी प्रत्येक जण आपण जिथं आहोत तिथं जर असू, तर कर्मामुळेच याच्यातून सुटण्याची शक्यता, हे लक्षात घ्यायचं. पूजेमुळे नाही, घरात काही आकडे असलेली यंत्र आणून ठेवल्यामुळे नाही, विधी केल्यामुळे नाही, 15,000, 25,000, 35,000 गुरुजींना द्यायचे ते पूजा करणार आपल्या वतीने, त्यामुळे नाही. पाण्यात फुलं सोडा, तीळ वहा, जवस वहा यांनी नाही. आपल्यापुरतं आपण हे पक्क धरू, त्याच्यावर मी टीका करत नाहीये, ज्यांना तसं जगायचं असेल त्यांनी जगवते, पण हे कर्मामुळे जर चालत असेल तर दुरुस्तही कर्मामुळेच होणार. म्हणून कसंही प्रारब्ध असलं, कुंतीचं काय प्रारब्ध होतं कोण जाणे, बघा ना. तिला ते शल्य होतं की आपल्याला दत्तक दिलं गेलं. वसुदेवाची बहीण होती, वडिलांनी आपलं पालकत्व दुसऱ्याकडे सोपवावं, हेही काही एक नशीब असतं. ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांनी पालन पोषण न करता दुसऱ्या कोणाकडे तरी पालकत्व सोपवावं, जे वसुदेवांच्या वडिलांनी केलं ते वसुदेवांनाही करायला लागलं आपल्या मुलाच्या बाबत. हे विशिष्ट नशीब आहे, पण कुंतीला त्याचं वैषम्य होतं. आणि मग नंतर देखील तिचं जीवन ज्या खाजखळग्यातून गेलं ते जर पाहायचं झालं तर किती दुःखांनी भरलेलं. मी एका गावी अनाथ मुलांना पाहायला गेलेलो होतो, तर त्या संस्थेचं नाव कर्ण होतं. मला खूप गलवलं झालं, तिथं असणारी मुलं नियमाप्रमाणे झोपत होती, झोपायची वेळ झाली म्हणून सगळ्यांनी झोपायचं, 3-4 बायका लक्ष ठेवणार, खायची वेळ झाली चला आता सगळ्यांनी खायला या, खेळायची वेळ झाली म्हणून केवळ बाहेर सोडणार, हे काय नशीब आहे. कुंतीचं जीवन हे अशा प्रकारे, आणि त्यांच्या आईची काय मनस्थिती होत असेल जी तिथं सोडून जाते त्यांना. पण कुंती भगवंतांना म्हणाली की माझी कर्म आणि त्यामुळे माझं प्रारब्ध मला माहिती नाही, पण दुःख मिळाली तरी चालतील, त्यांनी तरी तुझी आठवण मला राहू देत राहील. आतापर्यंत जी दुःख होती त्यामुळे मी जाग्यावर राहिले आणि तुझ्या स्मरणात राहिले, या दुःखाचा हा उपकार आहे असं मला वाटतं, असं कुंती श्रीकृष्णांना म्हणाली. श्रीकृष्णांची अशा प्रकारच्या सगळ्या विचित्र जीवनामध्ये आठवण राहणं हे तिचं कर्म आहे. प्रारब्धाला काउंटर करायला कर्मच लागतं, त्याला प्रतिउत्तर द्यायला कर्म लागतं, आणि ते सत्कर्म लागतं. संतान सवय वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी, येण्याची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे, असं ते म्हणतात. म्हणून संतांची संगती, नामस्मरण, ध्यान, ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता अशा शास्त्र ग्रंथांचं थोडं वाचन, साधना आणि आपली कर्म जितकी होतील तितकी प्रकृतीगत दोषामुळेच कर्म आपण जशी करतो तशी करतो, पण श्रवणामुळे आपल्याला काय करायचं ही दिशा समजल्यामुळे त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न, त्यामुळे हळूहळू कर्म चांगली घडायला सुरुवात होते. यांनी तुमचं प्रारब्ध बदलेल म्हणजे पुढची कर्म तुमची तुम्हाला चांगली येतील. प्रारब्धाच्या काही भागामुळे आत्ताची पारमार्थिक गती मंदावत असेल तर मंदावत नाही, दुःख भोगतानाही आठवण, अडचणीच्या वेळेलाही आठवण, ही परिस्थिती जर कोणत्या तरी कर्मांनी आली असेल, ओढवली असेल, तर आता अशी कर्म करेन की परत अशी परिस्थितीच येणार नाही, तेही कळणार नाही, कारण आत्ता अडचणीतूनच जायचं आहे. ती 10 वर्षांनी होईल किंवा पुढच्या जन्मी होईल, पण ते मला करणं आवश्यक आहे. म्हणून या दुष्टचक्रातून सत्संगामुळं, श्रवणामुळं, नामस्मरणामुळं, ध्यानामुळं, सत्कर्मांमुळं, कर्तव्य कर्म चोख आणि न मम निष्काम भावानी केल्यामुळं, म्हणजे हे लक्षात ठेवून केल्यामुळं, जितकी जमतील तितकं चांगलंच आहे, या दुष्टचक्रातून सुटका होते. प्रारब्धाला दोष दिला तरी ते तुमच्याच पाठी लागलेलं आहे. तुम्ही प्रारब्धाला हसलात तरी तुमच्याच पाठीमागे लागलेलं आहे. तुम्ही प्रारब्धामुळे रडलात तरी तुमच्याच पाठीमागे लागलेलं आहे. त्याच्याकरता जर काही असेल तर तुमच्या कर्मांमध्येच बदल करणं. म्हणून लोकमान्यांनी हा विषय सांगताना असं म्हटलंय की दैवगत्या जरी एखादी गोष्ट आली तरी कर्मस्वातंत्र्य आहेच ना. जीवाला कर्मस्वातंत्र्य आहे, ती कर्म जर सुधारली ते स्वातंत्र्य आहे, नाहीतर काय करायचं, आमची प्रकृतीच अशी. आम्ही आमच्या प्रारब्धामुळे इथं गुत्त्यात बसलोय आणि तुम्ही तुमच्या प्रारब्धामुळे ज्ञानेश्वरी ऐकताय, अशी भाषा अशक्य आहे, अशी भाषा असू शकत नाही. हे फसवणं राहतं. मी असा एक विनोद वाचला होता की बरेच दिवस म्हणजे 5-7 वर्ष एकमेकांबरोबर राहिल्यावर ती तरुण मुलगी त्याला असं म्हणते की आपण इतके दिवस फिरतोय एकमेकांबरोबर राहतोय, आता आपण लग्न करूयात का? तर तो म्हणतो आपण हे असे आपल्याशी कोण लग्न करणार. अशी फसवण्याची जर प्रवृत्ती असेल, असा फसव्या मनुष्य असेल तर उपयोग नाही. म्हणून आपल्या कर्मांमध्येच याचं उत्तर आहे. आणि एवढं जर ऐकलं तर फार उत्साह येतो, जे जसं असेल तसं असो प्रारब्ध, पण आताची कर्म तर माझ्या हातात आहेत. आपल्या हातात काही नाही हीच प्रारब्धात अडचण असते, पण कर्म तुमच्या हातात आहेत हा मोठा दिलासा देणारा आणि उत्साह वाढवणारा असा संदेश वाटतो. प्रारब्धाच्या काही भागामुळे आत्ताची पारमार्थिक गती मंदावत असेल तर त्याने काय करावे? प्रारब्धाच्या काही भागामुळे पारमार्थिक गती मंदावत असेल असं वाटतं ते म्हणजे अतिशय सत्ता आहे आणि त्यामुळे नाम घेण्याकडे प्रवृत्ती नाही. जगावर सत्ता मिळवतो आहे प्रारब्धाच्या गतीमुळे, परमार्थ करता येत नाहीये, म्हणून पारमार्थिक गती मंदावते. फार विद्वत्तेचा अभिमान आहे, त्यामुळे मग संत निंदा ही एक विचित्र गोष्ट झाली. अतिशय श्रीमंती आहे आणि ऐशारामात लोळावं असं वाटतंय, व्यसनं लावून घेतलीत, अशा खूप अकल्पित भरभराटीमुळं किंवा अतिशय श्रीमंत आई वडिलांच्या पोटी जन्माला आल्यामुळे काही करण्याची इच्छाच उरली नाही, म्हणून मग पारमार्थिक गती मंदावणारच। पण दुःख वगैरे समजू नयेत, दुःख अडचणी जर आल्या तर प्रारब्ध आहे असं समजावं, पण आपल्या प्रयत्नाने आपण म्हणजे आत्ता सत्कर्म आणि चांगल्या रीतीने प्रयत्न, कधी त्याची खडाखडी संपेल कोण जाणे, पण आपण आपला मार्ग सोडू नये। अशा प्रकारे जर चालत गेलं तर या दुष्टचक्रातून सुटका होते। एक म्हणजे तुमच्या आत अंतर व्यक्तीमध्येच बदल होतो, मनात, बुद्धीत, प्रकृतीत, आणि तुम्ही आतून घडायला सुरुवात होते। साधना साधनेसारखी कर्म घडायला लागतात आणि मग हळूहळू व्यक्ती बदलते। वाल्ह्याचा वाल्मिकी झाला तर असं असल्यामुळं इथं कर्म, साधनेची कर्म, सत्संगासारखी कर्म यांनी सगळा बदल होतो। मात्र तुरंत दान महापुण्य नाही, म्हणजे आता त्याकरता संतांकडे आला आणि विचारलं की आता गेले वर्षभर येतोय मी अजून काहीच बदल नाही, तर त्याकरता हा विषय सांगितला जात नाहीये। प्रारब्धाचा जोर आणि तुम्ही वाढवत असलेल्या कर्मांचा जोर यांनी हळूहळू बदल होत राहील। आता साधना करणं, सत्कर्म करणं हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या हातातून जात नाहीये, आणि म्हणूनच प्रारब्ध साधकाचं काहीही वाकडं करू शकत नाही कोणत्याच परिस्थितीत। असं असल्यामुळं प्रारब्धाला तसं भिवू नये, जे आलेलं असेल ते आता आपलंच आहे, त्याला काय करणार, आपल्याच कर्मांची फळ म्हणून आलेलं आहे असं म्हणावं, आणि याच्यातून मी सुटेन, आता ती जर कर्मांची फळं असतील तर अशी कर्म करेन की परत याच्यातून मी बाहेर येईन, अशा प्रकारची विजिगीषू वृत्ती धरावी असं मी म्हणेन। हरिओम तत्सत। आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी हरी हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि
श्री राम।